सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो आज शो मध्ये आपण बोलतोय पगाराबद्दल। ऍक्च्युली समोरच्याला किती पगार आहे असं कधी विचारू नये म्हणतात नाही का, मॅनर्स असतात ते की समोरच्याचं वय आणि पगार कधी विचारू नये, पण लोकांना असते सवय नाही का, विचारतातच की तुला पगार किती रे भाऊ। ऍक्च्युली यु नो दो दोस्त की अगर बात की जाय तर एका इंटरव्ह्यूला दोन मित्र ज्यावेळेस जातात त्यावेळेस दोघांचंही सिलेक्शन होतं आणि एका मित्राला कमी पगार मिळतो आणि एका मित्राला जरा जास्ती पगार मिळतो। दिल में ऐसे कभी खुशी कभी गम का माहौल होता है फिर, है ना। आज मैं आपसे वही पूछ रहा हूँ, आमिर खान की 3 Idiots मूवी तुम्ही पाहिली असेल ना, त्यामध्ये म्हटलंय बघा की आपण फेल झालोय याचं दुःख नसतं आपल्याला, पण आपला जो मित्र आहे तो पुढच्या वर्गात गेलाय त्याला चांगले मार्क पडलेत याचं जास्ती दुःख आपल्याला असतं नाही का। तसंच मित्रांच्या सॅलरीबद्दल आहे, आपल्याला कमी सॅलरी मिळाली याचं दुःख आपल्याला नसतं, पण आपल्या मित्राला जास्त सॅलरी मिळाली आहे त्याचं आपल्याला दुःख असं नाही का। सो आज तुम्ही मला सांगायचं की तुमच्या मित्राला जर का तुमच्यापेक्षा जास्त पगार मिळाला तर तुम्हाला त्यामध्ये आनंद होईल की यु नो थोडासा बुरा लागेगा आपको, बताइए मुझे। कॉल करायचा नंबर आहे माझा 9607007935। नांदेड में नंबर रिपीट कर रहा हूँ, 9607007935 नंबर पर आपने मुझे कॉल करना है। तब तक गाना आपके पास आ रहा है शिवम पाठक का एक दिल एक जान, ऐको तो थोड़ा वैद ओनली ऑन 93.5 रेड एफएम। मैं हूँ अभिनीत आपके साथ। दो दोस्त भी एक दिल एक जान होते लेकिन पगार ऐसा विषय आला कि यू नो वेगवेगळे होतात। बजाते रहो।